विविध भारती पुणे, सविता मस्कर सादर करत आहे पुणे वृत्तांत. बारामती विधानसभा मतदारसंघाच्या आगामी पोटनिवडणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रांचं द्वितीय यादृच्छिकीकरण काल बारामतीत पार पडलं. ईव्हीएम व्यवस्थापन प्रणालीच्या माध्यमातून बारामतीतील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी भारत निवडणूक आयोगानं निर्धारित केलेल्या साठवण आणि सुरक्षा नियमांनुसार निवडणूक लढवणारे उमेदवार तसंच राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पूर्ण केली. पुणे जिल्ह्यात येत्या काही दिवसात मतदार यादीचा सखोल पुनरीक्षण कार्यक्रम सुरू करण्यात येणार असून त्याअंतर्गत 2002 सालच्या मतदार यादीतील नावांची पडताळणी आणि मॅपिंग प्रक्रिया सध्या सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून सहकार्य करावं असं आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आलं आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील 18 वर्ष आणि त्यापुढील वयाच्या दिव्यांग व्यक्तींना हयातीच्या दाखल्यासाठी आता ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी करता येणार आहे. यासाठी महापालिकेनं पीसीएमसी दिव्यांग लाईफ सर्टिफिकेट हे अँड्रॉइड ऍप विकसित केलं आहे. या ऍपमुळे आता दिव्यांग व्यक्ती हयातीच्या दाखल्याची नोंद घर बसल्या करू शकणार आहेत. संबंधित लाभार्थ्यांनी 17 एप्रिल ते 31 मे या कालावधीत नोंदणी करावी असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे. पुण्यातील संवाद संस्था आणि कावरे आईस्क्रीमतर्फे आयोजित बालचित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. 23 एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाचा प्रारंभ क्रांतीज्योती विद्यालय या चित्रपटाच्या प्रदर्शनानं करण्यात आला. कोथरूडमधल्या सिटी प्राईड चित्रपटगृहात झालेल्या उद्घाटनपर कार्यक्रमाला साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त बालसाहित्यकार ल म कडू, अभिनेत्री संस्कृती बालगुडे, चित्रपट दिग्दर्शक धनंजय भावलेकर, कावरे आईस्क्रीमचे राजू कावरे, संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, शालेय विद्यार्थी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. मराठी चित्रपटांना उभारी मिळण्यासाठी असे महोत्सव उपयोगी ठरतात असं प्रतिपादन दिग्दर्शक धनंजय भावलेकर यांनी याप्रसंगी बोलताना केलं. पिंपरीतील मोशीमधल्या सावित्रीबाई फुले प्राथमिक कन्या शाळेतील विद्यार्थिनींच्या पुढाकारातून शून्य कचरा वर्ग या अभिनव संकल्पनेवर आधारित नाविन्यपूर्ण उपक्रम नुकताच प्रभावीपणे राबवण्यात आला. विद्यार्थिनींमध्ये स्वच्छतेची जाणीव आणि जबाबदारीची भावना रुजवणं या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत वर्गात कचरा निर्माण होऊ नये यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे प्लास्टिक कचऱ्याचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी झालं असून कागदाचा अपव्ययही कमी झाला आहे. या उपक्रमात वर्गातील 45 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला असून त्यांना वरिष्ठ शिक्षकांचं मार्गदर्शन लाभलं आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत 21 जून 2026 घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा अर्थात महाटीईटीचा ऑनलाईन अर्ज भरण्याला 24 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे अशी माहिती परीक्षा परिषदेचे आयुक्त महेश चौथे यांनी दिली आहे. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे पुणे जिल्ह्यात रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत आहेत. मात्र या संधींचा गैरफायदा घेत काही फसवणूक करणाऱ्या व्यक्ती आणि बनावट संस्था बेरोजगार युवक युवतींना नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळवून देण्याचं आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व बेरोजगार तरुण तरुणींना सतर्क राहण्याचं आवाहन पुणे जिल्ह्याच्या कामगार उपआयुक्त कार्यालयाकडून करण्यात आलं आहे. जलसंपदा विभागामार्फत दरवर्षी 31 जुलैपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव ठेवण्यात येतं. मात्र यावर्षी पाऊस उशिरा आणि कमी प्रमाणात पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आल्यानं खडकवासला धरण साखळीतील पाणी 31 ऑगस्टपर्यंत पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय विभागानं घेतला आहे. आजच्या तारखेला धरण साखळीत गतवर्षीपेक्षा 1.30 TMC अधिक पाणीसाठा असला तरी यंदा उन्हाची तीव्रता अधिक असल्यानं पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे आगामी 4.5 महिने शहरातील नागरिकांची तहान भागवण्यासाठी जलसंपदा विभागाला कठोर उपाययोजना कराव्या लागणार आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा संकुलात मतिमंद आणि दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते आज या स्पर्धांचं उद्घाटन करण्यात आलं. पुण्यात आज कमाल 40 अंश आणि किमान 18.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. उद्या देखील याच प्रकारचं हवामान राहण्याचा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू संध्याकाळी 6 वाजता विविध भारती पुणे केंद्रावर ताज्या पुणे वृत्तांतसह. नमस्कार.